आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गडचिरोलीच्या आकांक्षित तालुक्यांतील 5,000 लाभार्थी कुटुंबासाठी उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भारतीय खाण उद्योगाला भवितव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोसेसिंग ही महत्वाची प्रक्रिया. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे महाव्यवस्थापक PN शर्मा यांचं प्रतिपादन. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या होणार अंतिम लढत. आणि पुढील 24 तासासाठी गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. चंद्रपूर, गडचिरोली येथे शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. आता सविस्तर बातम्या. गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 49 गावांचा समावेश असून यात ॲक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी 3 वर्षांसाठी 20.34 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून 5,000 लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन उपजीविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजीविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजीविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल. 2027-28 पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुगुणी होईल. तसंच शेती उत्पादकता वाढवून उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. भारतीय खाण उद्योगाला भवितव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोसेसिंग ही महत्वाची प्रक्रिया असून प्रत्येक खनिज ब्लॉकला महत्व प्राप्त करून देण्यासाठी प्रोसेसिंग महत्वाची ठरते असं इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे महाव्यवस्थापक PN शर्मा यांनी आज सांगितलं. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स नागपूरच्या तसंच मायनिंग इंजिनियर असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर शाखेच्या वतीनं आज भारतीय खाण उद्योग वर्तमान दृश्य आणि भवितव्य या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शर्मा बोलत होते. यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की पुढील दशकामध्ये विदर्भ हा खाण उद्योगातील एक महत्वाचं क्षेत्र म्हणून देशात उदयास येईल. भारतीय खाण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान मशिनरी यासोबत अद्ययावत राहणे आवश्यक असून एक्सप्लोरेशन, प्रोसेसिंग आणि मायनिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खाण उद्योगाला करणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे मुख्य खाण व्यवस्थापक पंकज कुलश्रेष्ठ यांनी यावेळी मुख्य अतिथी म्हणून केलं. या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा उद्देश आधुनिक खाण तंत्रज्ञान, सद्य काळातील तांत्रिक प्रगती आणि शाश्वत खाण धोरणे यावर केंद्रित चर्चा घडवून आणणे हा आहे. अमरावती शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि 350 विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य करू असं आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत परीक्षा भवन आणि प्रशासकीय इमारत वाचनालयाचे उद्घाटन तसंच स्मार्ट क्लासरूमचे भूमिपूजन करण्यात आले. या निमित्तानं आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांचे शुभ हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील 5 आणि विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमधील 5 असे एकूण 10 मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहमतीनुसार डिसेंबरपर्यंत अनुकंपा तत्वावरील सर्व नियुक्त्या पूर्णपणे करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाज जागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे कवड्यान्यापूर देवस्थान येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही स्थळांच्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन 8 दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नमूद केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मोझरी, वलगाव आणि कवडण्यपूर या तीर्थक्षेत्रांशी संबंधित प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जॉर्जियाच्या बातुनी येथे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपे आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या शनिवारी अंतिम लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झोंगयी हिच्यावर मात केली, तर कोनेरू हंपीनं चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगजिए हिचा पराभव केला. आता या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजे ते पद भारताकडे येणार आहे. भारतासाठी हा बुद्धिबळाच्या पटावरचा मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे नागपूरकर असलेल्या दिव्या देशमुखनं गतवर्षी कनिष्ठ गटात महिला विश्वचषकावर नाव कोरले होते. ही घोडदौड कायम ठेवत तिनं यंदा वरिष्ठ स्तर स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे. पुढील 24 तासासाठी गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून असं कळविण्यात आलं आहे. वर्धा आणि नागपूरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोलीत कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आला असून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आज सकाळपासून भामरागड तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा बाह्य जगताशी संपर्क तुटला असून आलापल्ली भामरागड मार्ग बंद आहे, तर 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय सिरोंचा असर अली, दाडगाव, दामरांच्या आणि अहिरी वटरा हे मार्गही बंद आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 3024 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान रेड अलर्ट जारी केल्यानं मोर्शी, अहिरी, भामरागड, मुलचिरा, सिरोंचा इत्यादी तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही सर्व शाळा महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडनं मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट ट्रॉफीच्या 4थ्या सामन्याच्या 3रे दिवशी भारताविरुद्धच्या पहिल्या डावात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडनं 2 बाद 332 धावा केल्या होत्या. झॅक क्रावे आणि बेन डकेट यांनी 166 धावांची भागीदारी केली, तर भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 गडी बाद केले. यजमान इंग्लंडनं आज रात्रीच्या 2 बाद 225 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला. काल भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपला. सध्या भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 असा पिछाडीवर आहे. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सनं भारतातील मास्टर ड्रोन प्रशिक्षक उमेदवारांच्या पहिल्या बॅचचे यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. हा अभ्यासक्रम नागपूरच्या कामठीमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी येथे आयोजित करण्यात आला होता. मास्टर ड्रोन प्रशिक्षक अभ्यासक्रम NCC कॅडेट्सना ड्रोन प्रशिक्षण, उत्पादन, उड्डाण आणि दुरुस्तीमध्ये व्यापक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाईन केला आहे. नागपूर मेट्रोनं प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासासाठी नवनवीन उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महामेट्रो नागपूरकडून महाकार्डसाठी लागू असणाऱ्या शुल्कावर 100% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ ₹200 टॉपअप करून हे महाकार्ड मोफत मिळवू शकता. या उपक्रमाची तत्काळ अंमलबजावणी होत असून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असणार आहे. हे कार्ड पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. हे महाकार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं जारी करण्यात आले असून सामान्य प्रवाशांसाठी मेट्रो भाड्यावर 10% सवलत आणि विद्यार्थ्यांसाठी 30% सवलत दिली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गडचिरोलीच्या आकांक्षित तालुक्यांतील 5,000 लाभार्थी कुटुंबासाठी उपजीविका विकास कार्यक्रम राबविण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भारतीय खाण उद्योगाला भवितव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोसेसिंग ही महत्वाची प्रक्रिया. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सचे महाव्यवस्थापक PN शर्मा यांचं प्रतिपादन. फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या होणार अंतिम लढत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.